अभिजात मराठी आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात मराठी
आपली मराठी।
अभिजात अभिजात
आपली मराठी।
अभिजात मराठी
श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, न्यूझीलंड इथले दयानंद देशपांडे आणि त्यांच्या पत्नी संगीता देशपांडे यांच्याशी आपण न्यूझीलंड इथं महाराष्ट्र मंडळामध्ये काय घडामोडी चालतात, त्यांना काय अडचणी येतात, ते आपली परंपरा सणवार कसे पुढे नेतात याविषयी माहिती जाणून घेत आहोत। हा सुसंवाद आपण या कार्यक्रमातही पुढे तसाच चालू ठेवणार आहोत। त्यासाठी आजही आपण त्यांना आमंत्रित केलेलं आहे। दयानंद देशपांडे सर आणि संगीता मॅम, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
नमस्कार।
नमस्कार
मॅम। मागील भागात आपण चर्चा केल्याप्रमाणे जे महाराष्ट्राचे सण उत्सव आणि परंपरा आहे ते पुढे न्यायचं काम गणपती उत्सवापासून सुरुवात होते, तर आपली खाद्य संस्कृती हा त्यातला एक मोठा भाग आहे। न्यूझीलंडमध्ये जेव्हा सण समारंभ साजरे केले जातात तर त्यावेळेला त्याच्यासाठी काही खाद्यमेळा आयोजन केलं जातं का, आणि गणपती व्यतिरिक्त कोणकोणते सण समारंभ तिथं साजरे केले जातात?
मागच्या भागात मी सांगितल्याप्रमाणे आम्ही मराठी शाळा जी सुरू केली त्याचं उद्दिष्ट असं होतं की पालकांना मुलांची मराठीची गोडी निर्माण व्हावी आणि आजी आजोबांशी सुसंवाद साधता यावा, हा त्याचा उद्देश होता। तर त्याच्याच बरोबर आता तुम्ही म्हणालात तसे आपली जी संस्कृती आहे मराठी संस्कृती, तर ती पण आम्ही जोपासण्याचा खूप प्रयत्न करतो आणि ती पुढच्या पिढीला त्याचे महत्त्व कळावे किंवा ते आपण वेगवेगळे जे सण आहेत आपले मराठी ते का साजरे करतो हे सुद्धा त्यांना सांगतो। म्हणजे फक्त आता चैत्र हळदीकुंकू आपण करतो, हा आपला पहिलं जा मराठी महिना सुरू झाला चैत्रातला की चैत्र हळदीकुंकू असतं, तर ते का साजरं केलं जातं हे सुद्धा आम्ही तिथे सांगतो। आणि त्याच्यावेळी जे आपण इथे पदार्थ करतो की आंबेडाळ किंवा पन्ह ह्या गोष्टीसुद्धा आम्ही तिथे त्या त्या सणाच्या वेळी करतो। जसं गणपतीत मोदक, तर उकडीचे मोदक अगदी सार्वजनिक गणपतीला सुद्धा 200-300 मोदक घरून करून नेले जातात, किंवा जर कोणाला मोदक शिकायचे असतात तर त्याच वेळचं ते त्याचं उद्दिष्ट साधून त्यावेळी आम्ही एकत्र येतो आणि मोदक करण्याला शिकवतो त्यांना। त्याचबरोबर सगळे पुरणपोळी आहे, गुळाची पोळी आहे, किंवा हे जे प्रत्येक सणाला जे जे आपले पदार्थ असतात ते प्रत्येक सणाला केले जातात। आणि आमचे जे बायकांचे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये जर कोणाला येत नसेल तर आम्ही छोटंसं असं वर्कशॉप घेतो आणि त्याच्यामध्ये ते करतो। आपलं जे महाराष्ट्रात चाटचे पदार्थ खूप फेमस आहेत तर त्याचेसुद्धा असं छोटासा ग्रुप, एखादा छोटासा हॉल घेतो, प्रत्येकाने एक एक पदार्थ आणायचा, तिथे एकत्र व्हायचं आणि ते खायचे असे, म्हणजे तेसुद्धा पदार्थ पुढच्या पिढीला शिकवले जातात। त्यामुळे व्यवस्थितपणे आम्ही संस्कृती जपण्याचा अगदी पुरेपूर प्रयत्न करतो
आणि त्यानिमित्ताने सगळे आपले सण समारंभ पण साजरे होतात।
आता गणपतीत अथर्वशीर्ष म्हणणं ही आपल्याकडे परंपरा आहे, तर अगदी आनंदानं सांगावं असं वाटेल की आम्ही गणपती अथर्वशीर्ष तिथे सुरू केलं, सहस्त्रावर्तन करतो, तर काही छोटी मुलं आहेत त्याच्यातून ती शिकलीत आणि त्यांचं सुद्धा तोंडपाठ झालं आहे आता। आणि काही फॅमिलीज वेलिंग्टनमधून दुसरीकडे शिफ्ट झाल्या पण त्यांना ते इतकं आवडलं की तिथे जाऊन त्यांनी आणखीन ते सुरू केलं, त्यामुळं आणि काही लोक ऑनलाईनही जॉईन होतात, त्यामुळं ते इतकं मनात सगळ्यांच्या बिंबलेलं आहे की गणपती आलं की अथर्वशीर्ष असणार, ते काही करून ते एकतर तिथे करतात किंवा ऑनलाईन जॉईन होतात।
आणि त्या त्या वेळेला
पेहराव घातले जातात, नऊवारी साड्या। आणि आता तुम्ही पेहराव म्हणल्यावर मला एक गोष्ट अगदी आवर्जून सांगावी वाटते की साडी हा आपला भारतीय किंवा मराठी हा अतिशय महत्त्वाचा पोशाख आहे। साडी म्हणजे ही भारतीय स्त्री हे अगदी त्याच्यातून कळतं। तर आम्ही साडीमध्ये जवळजवळ 6 किलोमीटर वॉक एकत्र येऊन करतो, आणि त्याच्यातून जे फंड रेझिंग होतं ते आम्ही एका चॅरिटीला डोनेट करतो. तर सगळ्या मिळून आम्ही सकाळी जमतो वॉटरफ्रंटवर आणि वॉटरफ्रंटवर 6 किलोमीटर वॉक करतो. असं प्रत्येक जे आहेत काही ग्रुप्स किंवा काही ज्या लीडर ज्यांच्यात लीडरशिपचे स्किल आहेत त्या बायका एकत्र येतात आणि त्या ह्या सगळ्या गोष्टी सुरू करतात, पण त्याला सगळेजण अगदी मनापासून प्रतिसाद देतात.
आपण सगळेजण म्हणतायत, पण म्हणजे याच्यामध्ये नवीन जी पुढची पिढी आहे ती किंवा कुमार आणि बालगटातले मुलं पण येतात का?
हो, नवीन
किंवा न्यूझीलंडच्या लोकांचं पण त्याच्याकडे अट्रॅक्शन होतंय का?
हो, अगदी खूप आहे. सगळ्यांना खूप आवडते साडी नेसायला. तर मी स्वतः जिथे जिथे मी काम करते तिथे दिवाळी साजरी करते, तर त्यावेळी खूप लोकांना इच्छा असते की साडी नेसायची. मग जे इंडियन आहेत ते त्यांचे त्यांच्या गोष्टी घेऊन येतात, पण तिथल्या लोकांना ड्रेसअप करतात आणि ते इतके छान इन्व्हॉल्व्ह होतात. आणखीन एक मला आवर्जून सांगावं वाटेल की आम्ही आता गेली 25 वर्षे तिथे राहतोय, त्यामुळं ऑब्व्हियसली मुलं तिथं रुळली आणि त्या दोघांचे म्हणजे मुलीचा हे मिस्टर न्यूझीलंडर आहेत आणि मुलाची पत्नी न्यूझीलंडर आहे, तर त्यांना सुद्धा आपला पोशाख इतका आवडतो की नुकतंच आम्ही मुलाचं लग्न झाल्याचं रिसेप्शन इकडे ऑर्गनाईज केलं होतं. तर तिकडून जे काही लोक आले होते त्या सगळ्यांनी इथले पोशाख घेतले आणि सगळ्यांनी त्या पोशाखात पूर्ण रिसेप्शन पार पाडलंय. माझ्या सुनेने तिला जेव्हा मी पहिली साडी घेतली तर तिने हळदीकुंकवाला साडी नेसली होती आणि ती पूर्ण वेळ जवळजवळ 4 ते 5 तास व्यवस्थितपणे वावरली. त्यामुळं असं नाही की ॲप्रिशिएशन नाही आहे किंवा हे नाही आहे, पण जेव्हा आपल्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे तेव्हा ते आपल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित ड्रेसअप होतात, इतके छान कल्चरली मिक्स होतात आणि खूप रिस्पेक्टफुली ॲप्रिशिएट करतात.
दयानंद सर, हां, आपण याविषयी आता काय सांगाल की
मला सांगायचं आहे की हळदीकुंकू हा जो प्रकार आहे तर चैत्र महिना आणखीन संक्रांत या कार्यक्रमासाठी 2-2 महिने हे सगळे वीकेंड ब्लॉक झालेले असतात. म्हणजे आम्हाला कुठलाही कार्यक्रम त्या दरम्यान करता येत नाही. दर शनिवार रविवारी कुणाकडे तरी हळदी कुंकू असतं आणि बाकी सगळे लोक त्यांना खूप सपोर्ट करतात. म्हणजे फक्त महाराष्ट्रीयनच नाही तर बाकीच्या देशांमधले, आमचे हाय कमिशनबरोबर खूप चांगले संबंध आहेत. हाय कमिशनमध्ये काम करणाऱ्या म्हणजे आता न्यूझीलंडच्या हाय कमिशनर ज्या आहेत त्या स्वतः त्यांना खूप याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये येतात. आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ज्यावेळी मिळाला त्यावेळी आम्ही हायकमिशनमध्ये एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. तर त्याच्यामध्ये आम्ही पोवाडा सादर केला होता आणि त्याच्यानंतर लावण्या त्याच्यामध्ये 2 सादर केलेल्या होत्या. आणि त्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 300 लोक आलेले होते. फक्त भारतातलेच नाहीत तर बाहेरच्या देशामधनं आलेले किंवा इतर उच्चायुक्तांमध्ये काम करणारे लोकसुद्धा तिथं आलेले होते आणि त्यांनी खूप हे ॲप्रिशिएट केलं. 1 मेचा प्रोग्रॅम आम्ही दरवर्षी हायकमिशनबरोबर साजरा करतो. तर ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ह्या म्हणजे न्यूझीलंडमध्ये करणं खूप छान वाटतं करायला आणि सहकार्य पण खूप मिळतं.
हां, म्हणजे तिथल्या सरकारचं, स्थानिक लोकांचं आणि आपल्या महाराष्ट्रीयन आणि भारतीय लोकांचं एकंदरीत सहकार्य अशा कार्यक्रमात आपल्याला मिळतं.
हो
सर, चित्रपट महोत्सव आपण भरवतात असं म्हणालात, पण मराठी माणूस नाटक वेडा देखील आहे.
हो.
आणि नाटक, त्यातले संवाद, अभिवाचन किंवा एकंदरीतच वाचन संस्कृती ही पुढच्या पिढीकडे कशी जाते किंवा त्याविषयी सुद्धा एक आकर्षण आहे का?
अगदी थोडक्यात सांगायचं तर मराठी वाचणं म्हणजे अर्थात पुलं हे तर दैवत आहे. तर त्यांची पुस्तकं, त्यांची आम्ही अभिवाचनं ऑर्गनाईज करतो किंवा मृत्यूंच्यासारख्या पुस्तकाचं प्रकरण बाय प्रकरण वाचन करतो. पण पुण्यामधल्या रोटरी क्लबनं आता सध्या एक उपक्रम चालू केला आहे, त्याच्यामध्ये लहान मुलांना कविता म्हणणं किंवा एखादं नाट्य उतारा म्हणणं अशी त्यांनी स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. तर त्याच्यामधनं वेलिंग्टनमधून जवळजवळ 30 मुलं भाग घेतात आणि मग त्या मुलांना ड्रेसअप करून त्यांनी पाठ करून हे म्हणायचं. तर हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये पालक पण इन्व्हॉल्व्ह होतात, मुलं पण इन्व्हॉल्व्ह होतात. पण याच्यामध्ये आणखीन एक मला असं सांगावं असं वाटतं की, आणि हा मला वाटतं सगळ्याच महाराष्ट्र मंडळांचा प्रश्न आहे की ज्यावेळेला प्रतिथ यश असे कलाकार ज्यावेळेला बाहेर यायचे असतात, तर एक तर न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इथून खूप लांब आहे, त्याच्यामुळं त्यांचा ट्रॅव्हलिंगचा जो खर्च असतो तो खूप जास्त असतो. आणखीन
तरी सुद्धा काही सेलिब्रिटी आपल्याकडे आलेले आहेत का किंवा कोणत्या नामांकितांनी भेट दिली? म्हणजे समाजकारण, लेखक लेखिका आणि चित्रपट गायन या क्षेत्रातले म्हणजे महाराष्ट्रातले जे प्रथित यश आहेत त्यांनी आपल्याकडे भेटी दिलेल्या आहेत.
अगदी अगदी. म्हणजे डॉक्टर सलील कुलकर्णींचा प्रोग्रॅम आम्ही न्यूझीलंडमध्ये ऑर्गनाईज केलेला होता, महेश काळेंचा प्रोग्रॅम ऑर्गनाईज केलेला होता आणि त्यांना न्यूझीलंड इतकं आवडलं की ते यावर्षी एप्रिलमध्ये परत येत आहेत. पण ज्यावेळेला ते 8 लोकांचा संच घेऊन येतात आणि त्यांचं ऑनरेरियम जे असतं तर तो खर्च कसा भागवायचा हा एक मोठा प्रश्न असतो. पण सुदैवानं न्यूझीलंडमध्ये असं आहे की खूप वेगवेगळ्या चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडे जर अप्लाय केलं आणि त्यांना सांगितलं की भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून हे का महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये तिथली मावरी संस्कृती आणि इतर लोकांना आम्ही कसे इन्व्हॉल्व्ह करून घेणार आहोत, तर असं जर तुम्ही त्यांना पटवून दिलं तर ते $5,000 to $10,000 तुम्हाला फंडिंग देऊ शकतात. प्रयत्न खूप करायला लागतात पण ते होतं, म्हणजे त्याच्यामुळे फारसा मोठा प्रश्न येतो असं नाही. आणि फक्त त्या लोकांना आणायचं, त्यांची व्यवस्था ठेवायची, याच्यामध्ये मॅनपॉवर खूप लागते आणि मग त्याच्याकरता म्हणून तुम्हाला लीडरशिप चांगली लागते की आपल्याला हे करायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये वेळ द्यायचा आहे, कारण प्रत्येक जण प्रोफेशनली खूप बिझी असतो आणि त्याच्यामधून वेळ काढणं हे खूप अवघड असतं. पण आपल्या मराठी लोकांचं खूप कौतुक करा असं वाटतं की ते सगळ्या गोष्टीला मनापासून हातभार लावतात.
एकंदरीतच आपण जे म्हणत आहात की संस्कृती पुढे नेतोय आपण, पण मराठी शाळांविषयी किंवा जे शिकवलं जातं त्याच्याविषयी आपल्याला काय वाटतं?
तर आता संगीतानं सांगितलंच तुम्हाला शाळेबद्दल, मी एक दोन शब्द त्याच्याबद्दल सांगतो की आम्हाला जे 4 शिक्षक मिळाल्या, म्हणजे या सगळ्या 4ही अतिशय प्रोफेशनली काम करणाऱ्या मुली आहेत, म्हणजे इंजिनियर्स आहेत, आणखीन त्या वेळात वेळ, त्यांना छोटी छोटी मुलं आहेत पण त्या वेळात वेळ काढून शिकवायला येतात. एक तर गिरिजा देशपांडे, स्मिता जोशी, मधुरिका कुलकर्णी आणि संगीता, ह्या चौघीजणी काम करतात. मी आपलं तिथं त्यांना सपोर्ट म्हणून असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे आम्ही फक्त पर लेसन $5 फी घेतो, तर हॉलचा खर्च भागवण्याकरता. बाकी सगळा जो खर्च आहे तो आम्ही दोघांनी उचलायचं असं ठरवलेलं आहे, त्याच्याकरता म्हणजे कुठलाही आर्थिक सहकार्य लागत
नाही.
पण तरी सुद्धा हे जे लोक आहेत, आता पाटील फॅमिली म्हणून एक आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही तुमची वेबसाईट आम्ही पे करू आणि त्यांनी ती पे केली. त्याच्यामुळे आमची न्यूझीलंड मराठी स्कूल .com ही वेबसाईट ही अतिशय पॉप्युलर आहे. त्याच्यामध्ये सगळ्या टीचर्सचं माहिती आहे, आम्ही काय काय करतो ही माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तिथल्या मराठी मुलांना शिकवणं ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एका मुलाची आई हंगेरियन आहे आणि त्याचे वडील महाराष्ट्रीयन आहेत, तर मग आता घरामध्ये अर्थात संवाद फक्त इंग्लिशमध्ये होतो, पण त्यांना खूप इंटरेस्ट आहे, मुलीनं थोडं तरी मराठी बोलावं म्हणून ते येतात.
बाबा इंग्लिश मिडियम आहे त्यामुळे त्यांना मराठी शिकवणं इतकं सुसह्य होत नाही, त्यामुळे तिच्याबरोबर तेही शिकतात. म्हणजे ती 4 वर्षाची आहे आणि तिचे बाबा, असे दोघे मिळून मराठी शिकतात.
श्रोते हो, महाराष्ट्र मंडळ न्यूझीलंड इथले उपसमन्वयक दयानंद देशपांडे सर आणि त्यांच्या पत्नी संगीता देशपांडे मॅम आज आपल्याकडे आल्यात आणि त्यांनी आपल्याशी सुसंवाद साधलात. तिथल्या घडामोडींविषयी खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा, आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
अभिजात मराठी, आपली मराठी.
मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात, अभिजात,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली मराठी.
अभिजात मराठी,
आपली.